निर्गम अध्याय 6. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, मी आता फारोला काय करतो ते तू बघशील, मी माझे बाहुबल त्यास दाखवेल, म्हणजे मग तो माझ्या लोकास जाऊ देईल, कारण माझ्या बाहुबलामुळे तो त्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल. मग देव मोशेला म्हणाला, मी परमेश्वर आहे, मी अब्राहम, इसहाक व याकूब यांना सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो, परंतु मी त्यांना परमेश्वर या माझ्या नावाने त्यांना माहीत नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. ज्या इस्रायलाला मिस्र्यांनी दास करून ठेवले आहे त्यांचे कण्हणे ऐकून मी आपल्या कराराची आठवण केली आहे. तेव्हा इस्रायलाला सांग, मी तुमचा परमेश्वर आहे, मी तुम्हास मिस्र्यांच्या दास्यातून सोडवीन आणि मी तुम्हास त्यांच्या अधिकारातून मुक्त करीन आणि मी आपले सामर्थ्य दाखवून व सामर्थ्यशाली निवाड्याची कृती करून तुम्हास सोडवीन. मी तुम्हास आपले लोक करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. मी तुम्हास मिस्र्यांच्या दास्यातून काढून आणतो, तो मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास समजेल. जो देश मी अब्राहम, इसहाक व याकोबास देण्याची मी हात वर करून शपथ वाहिली होती त्यामध्ये मी तुम्हास नेईन व तो मी तुम्हास वतन करून देईन, मी परमेश्वर आहे. तेव्हा मोशेने हे सर्व इस्रायल लोकास सांगितले, परंतु त्यांच्या बिकट दास्यामुळे ते ना उमेद झाल्यामुळे ते त्याचे म्हणणे ऐकेना. मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, तू जाऊन मिस्राचा राजा फारो याला सांग की इस्रायली लोकास तुझ्या देशातून जाऊ दे. तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, इस्रायली लोकांनी माझे ऐकले नाही तर फारो माझे कसे ऐकेल, कारण मी अजिबात चांगला वक्ता नाही. परमेश्वराने मोशे व अहरोन यांना इस्रायल लोकास मिसर देशातून बाहेर नेण्याविषयी आज्ञा देऊन इस्रायल लोकांकडे आणि तसेच मिस्री राजा फारो याच्याकडे पाठविले. मोशे व अहरोन यांच्या पूर्वजांपैकी प्रमुख पुरुषांची नावे अशी: इस्रायलाचा ज्येष्ठ पुत्र रौबेन, त्याची मुले हनोक, पल्लू, हेस्रोन व कर्मी हे रौबेनाचे कुळ. शिमोनाचे पुत्र यमुएल, यामिन, ओहद, याखिन, जेहर व कनानी स्त्रीपोटी झालेला शौल ही शिमोनाची कुळे. लेवीचे आयुष्य 137 वर्षांचे होते. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या पुत्रांची नावे ही: गेर्शोन, कहात व मरारी. गेर्शोनाचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे. गेर्शोनाचे दोन पुत्र लिबनी व शिमी. कहाताचे पुत्र अमराम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाताचे आयुष्य 133 वर्षांचे होते. मरारीचे पुत्र महली व मुशी. लेवीची कुळे त्यांच्या वंशावळीप्रमाणे ही होती. अमरामाने आपली आत्या योखबेद हिच्याशी लग्न केले. तिच्या पोटी त्यास अहरोन व मोशे हे दोन पुत्र झाले. अमराम 137 वर्षे जगला. इसहाराचे पुत्र कोरह, नेफेग व जिखरी. उज्जियलाचे पुत्र मिशाएल, एलसाफान व सिथ्री. अहरोनाने अलिशेबाशी लग्न केले. अलिशेबा अम्मोनादाबाची कन्या व नहशोनाची बहीण होती. त्यांना नादाब, अबिहू, एलाजार व इथामार ही मुले झाली. कोराचे पुत्र असीर, एलकाना व अबियासाफ ही कोरहाची कुळे. अहरोनाचा पुत्र एलाजार याने पुटीएलाच्या कन्येशी लग्न केलं. तिच्या पोटी त्यास फिनहास हा पुत्र झाला. हे सर्व लोक म्हणजे इस्रायलाचा पुत्र लेवी याची वंशावळ होय. इस्रायल लोकास मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे परमेश्वराने ज्यांना सांगितले होते ते अहरोन व मोशे याच कुळातले. इस्रायल लोकास मिसर देशातून बाहेर जाऊ द्यावे असे मिस्राचा राजा फारो याच्याशी जे बोलले तेच हे अहरोन व मोशे. मग मिसर देशात परमेश्वर मोशेबरोबर बोलला. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व तू मिस्राचा राजा फारो याला सांग. परंतु मोशेने परमेश्वरासमोर उत्तर दिले, मी तर चांगला वक्ता नाही. फारो राजा माझे ऐकणार नाही.